भाई एक लड़की की खूबसूरती जो है वो शहर के साथ कंपेयर की जाती है, मतलब आप सोच सकते हैं कि वो शहर कितना खूबसूरत होगा। सुपर हिट 93.5 रेड एफएम पर शुरू हुआ है मॉर्निंग नंबर वन, जिसे लेकर आई है आरजे सारा, यानी कि आपकी नांदेड की रानी। पण त्यासोबत मी तुम्हाला आज विचारलं होतं की माठ बरा की फ्रीजचं पाणीच बरं, काय वाटतं तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये आपण काय जास्त वापरायला पाहिजे? और यही बताने के लिए मेरे पास कॉल आया है मीरा का। गुड मॉर्निंग डियर, बोल कशी आहेस? मी पण मस्त आहे। हा, आज एकदम सोप्पा पण सगळ्या घरात घरातला विषय आज।
हा म्हणलं तर माठच उत्तम वाटतो फ्रीज पेक्षा।
का ग, मुलं आजारी कमी पडतात ना फ्रीजचं पाणी?
पण हा नॅचरल दृष्ट्या म्हणजे थंड झालेलं पाणी चांगल्या आरोग्यासाठी।
राईट राईट, प्लस दवाखान्याचे पैसे पण वाचतात।
पैसे वाचतात नाही ते आपल्या तुटे पाणी लगे खोकला लागतो।
हो
फ्रीज आहे 5 वर्षाचं लग्न झालं पण वापर नाही।
अरे बापरे, अजून वापरायला काढलं नाही?
5-6 वर्ष झाले आता बॉटल असत नाही पाणी टाकायचं, फ्रीज पेक्षा जास्त थंड पाणी।
क्या बात आहे,
आई पण तेच पाणी पिते, फ्रीजचं पाणी पिऊन आहे।
व्हेरी गुड व्हेरी गुड, म्हणजे घरात एकंदर सगळेजण माठालाच प्रेफरन्स देतात।
हो, एक दोन माझे आणि भाऊ
गुड गुड। मी क्या बात आहे, मीरा आणि मीराची फॅमिली तर माठाला जास्त प्रेफरन्स देतात, म्हणजे घरातली एक दोन व्यक्ती अशी आहेत की जे फ्रीजचं पाणी घेतात तेच पाणी पितात, पण बाकी मेंबर्स मात्र माठालाच धरून आहेत। पण हा राहिला मीरा आणि तिच्या फॅमिलीचं सीन, आपका सीन क्या है, आपको क्या अच्छा लगता है, मटके का ठंडा पानी या फिर फ्रिज का पानी? फटाफट ये बताने के लिए मुझे कॉल कीजिए 9607007935 इस नंबर पे। साथ ही सुन लीजिए आने वाले सुपर ट्रैक ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।